नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. महाकुंभ चेंगरा चेंगरीच्या घटनेर चर्चेची मागणी करत आज विरोधकांनी संसदेच्या दोनी सभाघरांतल्यान सभात्याग केलो. लोकसभेत आज सकाळी सभाघराची बसका झाली त्यांना विरोधी पक्षांनी प्रयागराजातल्या महाकुंभात गैरव्यवस्थापनाचो आरोप करत घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळें की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संसदेच्या दोनी सभाघरांच्या संयुक्त बसकेक संबोधित करताना महाकुंभाचो उल्लेख केलो आनी आभार प्रस्तावावेल्या चर्चेवेळार सदस्य तांचे मत मांडूंक शकतात. सभाघराची प्रतिष्ठा राखून सभाघराचे कामकाज चलोवक दिवचे असे तांणी सदस्यांक सांगले. मात काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, टीएमसी आणि हेर सदस्यांनी आपला विरोध सुरूच दवरलो. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभाघरातल्यान सभात्याग केलो. राज्यसभेत सभाघराची बैठक सुरू जाताच विरोधी पक्षांनी या मुद्द्यावेल्यान घोषणाबाजी सुरू केली. महाकुंभ घटना आणि हेर मुद्द्यार विरोधी पक्षांनी मांडलेल्यो स्थगन नोटिसी उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी नामंजूर केल्ल्या बोवाळ्यांत सभाघरांत शून्यवर सुरू केलें. लोकसभेत संसदेच्या संयुक्त सभाघरांत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या धन्यवाद प्रस्तावार चर्चा झाली. चर्चेवेळार उलयताना विरोधी पक्ष फुडारी आणि काँग्रेसीचे खासदार राहुल गांधी हांणी म्हळें की राष्ट्रपतींचे भाषण फाटले वर्सा प्रमाणूच आशिल्ले. बेरोजगारीचो मुद्दो उपस्थित करताना गांधी हांणी म्हळें की देशाचे भवितव्य तरणाट्यांचेर आसा आणि तांकां प्राधान्य दिवपी मुद्दे तांचे खातीर आसपाक जाय. बेरोजगारीची समस्या अजूनही कायम असून देशाचा विकास जाता असतानाय सरकार ताचेर उपाय करपाक अपयशी ठरला असे ताणी म्हळे. उत्पादन जीडीपीच्या 15.3% जीडीपीच्या 12.6% घसरला, जो गेल्या 60 वर्षातले जीडीपीतलो सगळ्यात उणो वाटो असा. सरकाराची मुखेल कार्यावळ मेक इन इंडिया संकल्पना बरी कल्पना आशिल्ली, पूण सरकाराक ती प्रभावीपणान चालीक लावपाक अपेस आयला असे ताणी सांगले. राज्यसभेत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या धन्यवाद प्रस्तावार चर्चा केली. चर्चेक सुरुवात करताना भाजपाचे सदस्य किरण चौधरी हांणी म्हळें की सरकारान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करपाक व्हड पावल उखल्ला. शेती क्षेत्रा खातीर केल्ल्या प्रयत्नार विरोधी पक्ष सरकार विरोधात फटीची मोहीम राबयता असे सांगून त्या वाट्याचे युपीए सरकारान डॉ स्वामीनाथन हांच्या समितीच्यो शिफारशी शीतपेटयेत दवरल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकारान शेतकऱ्यांक तांच्या उत्पादनातल्यान अधिक उत्पन्न मिळवचे खातीर खूप उपाय योजना केल्यात. देश सध्या खऱ्या अर्थान विकसित भारताकडे वाटचाल करता असे ताणी सांगले. अनुच्या अर्थसंकल्पात रेल्वे खातीर विक्रमी तरतूद केल्या आणि अनु गोय राज्या खातीर 482 कोटी रुपयांची वाटप झाल्या अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी गोयातल्या प्रसारमाध्यमाकडे उलयताना दिली. गोयात रेल्वेकडल्यान वट्ट 5,696 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे ट्रॅक नूतनीकरण, सिग्नलिंग आणि हेर मुळाव्या साधन सुविधा खातीर मिशन मोड तत्वाचेर 1,16,000 कोटी रुपया खर्च करतले अशी माहिती वैष्णव हांणी दिली. लागसारच्या शारांनी रेल्वे हो मुखेल येरादारीचो मार्ग करप हो आमचो हेत असा असे मंत्री वैष्णव हांणी सांगले. अनु 209 वंदे भारत गाडयो जोडून 1,020 नवे फ्लायओव्हर बांधतले. नव्या मार्गांचो निर्णय सविस्तर प्रक्रिया उपरांत जातलो, जातूंत सविस्तर प्रकल्प अहवाल, येरादारी अभ्यास आणि वाणिज्य, अर्थ आणि निती आयोग मंत्रालयाकडे सल्लो घेवप हाचो आसपाव आसतलो. उत्तराखंडात चालू आशिल्ल्या 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीत कर्नाटकातल्या 15 वर्सां पिरायेच्या जॉनाथन गॅविन अँटनी हाणें दादल्यांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सर्तीत भांगरा पदक जिखले. सेना दळाच्या रविंदर सिंग हाणें रुप्या पदक जाल्यार गुरप्रीत सिंग हाणें काश्या पदक जिखले. ऑलिंपिक पदक विजेतो सरबजोत सिंग 34व्या सुवातेर पावलो. 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीत सेना दळान 17 भांगरा, 10 रुप्या आणि 8 कास्या पदकां मिळून गुण वळेरीत पहिल्या क्रमांकाचेर, जाल्यार कर्नाटकांत 17 भांगरा, 9 रुपया आणि 9 कास्या पदकासयत दुसऱ्या क्रमांकाचेर आणि 13 भांगरा, 23 रुपया आणि 16 कास्या पदकासयत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाचेर आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.